नमस्कार, आकाशवाणी पणजी प्रादेशिक खबरा विभागावरवी कौस्तुभ भक्ते तुमका ह्यो राष्ट्रीय खबरो दिता। मुखेल खबरो, लोकसभेच्या पाचव्या पांवड्यावेलो प्रचार आयज सोंपतलो। सव्या सातव्या पांवड्यार प्रचारा खंडेट प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आयज दिल्लीत फोडटले प्रचाराचो नाल। राहुल गांधी हांची सभा। एनडीए आघाडी हे लोकसभा वेंचणुकेंत विक्रमी सुवातो जिखतली। प्रधानमंत्र्यांनी मुंबई प्रचारसभेत उक्तायलो विस्वास। लोकसभेच्या सातव्या पांवड्यार उमेदवारी फाटीं घेवपाची मुजत काल सोंपली, उमेदवार निश्चित। हमासांनी अपहरण केल्ल्या तीन इस्रायली नागरिकांच्यो कुडी इस्रायली सुरक्षा दळांनी गाझा पट्टीतले कारवायेंत घेतल्यो ताब्यात। दक्षिणी वाठारांत 23 मे मेरेन मोठ्या उटंगराचो हवामान खात्याचो अदमास। केरळांत 20-21 मेक दाट उटंगराची शक्यताय। हो म्हयनो सोंपता म्हळ्यार मान्सून केरळांत। आनी आयपीएल क्रिकेट सर्तीत काल जाल्ले खेळांत लखनौ सुपर जायंट्स पंगडान मुंबय इंडियन्स पंगडाचेर 18 धावण्यांनी जैत जोडले। लोकसभेच्या पाचव्या पांवड्यावेलो प्रचार आयज सोंपतलो। सव्या आनी सातव्या ह्या उरिल्ल्या पांवड्यावेल्या वेंचणुकांखातीर प्रचाराक नेट आयला। वेगवेगळ्या पक्षांचे खडेगाट राजकीय फुडारी आपापल्या उमेदवारांखातीर मतदारांक ओडपाक प्रचारसभा आनी रोड शो करपाक गुंतल्यात। दिल्लीत लोकसभा वेंचणुकेंत प्रचाराक आता आनीक नेट येतलो। भाजपाचे ज्येष्ठ फुडारी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आनी काँग्रेसीचे फुडारी राहुल गांधी आयज सावन दिल्लीत प्रचाराचो नाल फोडटले। दोनूय फुडाऱ्यांच्यो दिल्लीत आयज प्रचारसभा जातल्यो। दिल्लीत मतदानाक 7 दीस उरल्यात। प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांचे भाजपाचे उमेदवार मनोज तिवारी हांचे खातीर उत्तरी उदेंत दिल्लीत प्रचारसभा जातली, जाल्यार राहुल गांधी रामलीला मैदानाचेर प्रचारसभेत वांटेकार जातले। प्रधानमंत्र्यांच्यो आयज हरियाणातूय 2 प्रचारसभा जातल्यो। प्रधानमंत्री अंबाला आनी सोनीपतात सभा घेतले। एनडीए आघाडी ह्या लोकसभा वेंचणुकेंत विक्रमी सुवातो जिखतली असो विस्वास प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांणी उक्तायला। ते काल मुंबय प्रचारसभेत उलयताले। वर्स 2047 मेरेन भारत विकसीत देश जावचो म्हण आपूण दीस रात वावुरता। सर्वसामान्यांक जीण सोपी जावची हे खातीर आपलो वावर आसता अशें प्रधानमंत्र्यांनी सांगले। शांतीकाय, सुरक्षा आनी आपल्या भुरग्यांच्या परजळीत फुडारा खातीर मोठ्या प्रमाणात मतदान करचे असो उलो प्रधानमंत्र्यांनी मारलो। मुंबय हे सपनाचे शार अशें म्हणटना मुंबयक फावो तो सगळो आधार केंद्र सरकाराकडच्यान मेळटलो अशें उतरूय प्रधानमंत्र्यांनी दिले। भारताबरोबर स्वतंत्र जाल्ले कितलेशेच देश भारतापरस फुडें पावले, मात तेन्नाच्या भारतातल्या सरकाराक भारतीयांची शक्त कळ्ळी ना। महात्मा गांधी हांच्या सल्ल्याप्रमाण स्वतंत्रताय उपरांत काँग्रेस विसर्जित केल्ली, जाल्यार देश आयज 50 वर्सां फुडें आसपाचो अशें प्रधानमंत्र्यांनी सांगले। फाटल्या 10 वर्सांत आपल्या सरकारान केल्ल्या वावराची माहिती प्रधानमंत्र्यांनी ह्या प्रचारसभेत दिली। प्रचारसभेक येवच्या आदी प्रधानमंत्र्यांनी डॉ बाबासाहेब आंबेडकर आनी स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर हांकां आर्गां ओपली। ह्या देशाचे फुडारपण करपाची प्रधानमंत्री मोदी सोडून आनी कोणाकूच तांक ना अशें मुखेलमंत्री एकनाथ शिंदे उलयले। मराठीक शास्त्रीय भाषेचो दर्जो दिवचो, शिवाजी महाराजांचे दायज पुनरुज्जीवीत करपा खातीर आंतरराष्ट्रीय पांवड्यार समिती नेमून यत्न जावपाची गरज महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे मुखेली राज ठाकरे हांणी उक्तायली। मुंबई महानगरपालिकेत जाल्ल्या घोटाळ्यांखातीर पालवी मुखेलमंत्री देवेंद्र फडणवीस हांणी उद्धव ठाकरे हांचेर टिका केली। दुसरे पालवी मुखेलमंत्री अजित पवार हांचे उलोवप जाले। लोकसभेच्या वेंचणुकेंत सातव्या पांवड्यार काल उमेदवारी फाटी घेवंक निमणो दीस आशिल्लो। पंजाबात उमेदवारी फाटी घेतल्या उपरांत 328 उमेदवार वेंचणूक रिंगणांत उरल्यात। 4,666 उमेदवारांनी 598 उमेदवारी अर्ज दाखल केल्ले। सातव्या पांवड्यार आशिल्ल्या मोठ्या फुडाऱ्यांमदी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी वाराणसी सावन वेंचणूक लढटात। निमण्या पांवड्यार 7 राज्यां आनी 1 केंद्रशासित प्रदेशांत 57 सुवातांखातीर वेंचणुको जातल्यो। तातूंत उत्तर प्रदेश आनी पंजाबातले 13, अस्तंत बंगालातले 9, बिहारातले 8, ओडिशात 6, हिमाचल प्रदेशात 4, झारखंडात 3 आनी चंदीगडातल्या 1 सुवातेचो आसपाव आसा। उमेदवारी अर्जांची विस्कटावणी आयज जातली। शुक्रार मेरेन अर्ज फाटी घेवंक मुजत आसा। 1 जूनाक मतदान जातले, मतमेजणी 4 जूनाक जातली। डॉ बाबासाहेब आंबेडकर हांणी रचना केल्ले संविधान आसा तशें उरतले आनी खंयच्याच परिस्थितीत ते बदलूंक दिवचे नात। भारतीय नागरिक हे संविधान हेर काय देशांच्या संविधाना भाशेन जावंक दिवचे ना अशें उतर काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे हांणी दिला। ते काल मुंबय विकसीत इंडिया आघाडीच्या प्रचारसभेत उलयताले। केंद्र सरकार ईडी, सीबीआय आनी आयकर यंत्रणांक वापरून विरोधकांक रजावानी घालतात म्हणूनही खरगे हांनी टीका केली. देशात संसदीय लोकशाय घटमूट करपा खातीर इंडिया आघाडीच्या उमेदवारांक प्रचंड मतदान करपाचो उलो राष्ट्रवादी काँग्रेसचे शरदचंद्र पवार गटाचे मुखेली शरद पवार हांनी मारलो. हे आदी वेंचणुको देशाच्या फुडारा खातीर जातल्यो. सध्याची वेंचणूक ही संविधान आणि लोकांचे हक्क वाचोवपा खातीर जाता असे शरद पवार उलयले. ह्यो खबर तुम्ही आकाशवाणी पणजी केंद्रावेल्यान ऐकतात. इस्रायलाक गाझापट्टीत हमासांनी अपहरण केल्ल्या तिघा इस्रायली नागरिकांच्यो कुडी मेळ्यात. शानी लौक, अमित बुस्किला आणि इजाग गॅदरेंटर अशी या तिघांची वळख पटल्या. 7 ऑक्टोबराक या तिघांची हत्या झाल्या असे इस्रायली सुरक्षा दळांनी सांगले. गाझापट्टीत चालू आशिल्ल्या कारवाये वेळार ह्यो कुडी ताब्यात घेतल्यो. इस्रायलचे प्रधानमंत्री बेन्यामिन नेतन्याहू हांणी ही खबर धक्कादायक अशें म्हळा. हमासांनी इस्रायलाचेर केल्ल्या अकस्मात हल्ल्यात सुमार 1200 नागरिकांक मरण आयिल्ले. खेरीज 252 जणांचे अपहरण केल्ले. हमासाच्या भलायकी मंत्रालयान दिल्ल्या माहितीप्रमाण इस्रायलान गाझापट्टीत केल्ल्या कारवाईत 35,000 लोकांक मरण आयला. येत्या त्या सोमारा संसदेत सरकाराचे विस्वासमत घेवचे अशी चीट नेपाळचे प्रधानमंत्री पुष्पकमल दहल प्रचंड हांणी केंद्रीय संसदीय सचिवालयाक बरयल्या. सरकारातल्या आघाडी घटक पक्षान प्रधानमंत्र्यांचो तेको काढलो जाल्यार 30 दिसांभितर विस्वासमत घेवंक जाय अशे नेपाळच्या संविधानाच्या कलम 102 स्पष्ट केला. उपेंद्र यादव हांचे फुडारपणात जनता समाजवादी पक्षान प्रचंड हांच्या सरकाराचो तेको 13 मे काढिल्लो. त्या पक्षात फूट पडल्या. ते फाटभुयेर प्रधानमंत्री प्रचंड हांचे सरकार विस्वासमतात फुडो करता. प्रचंड हांचे प्रधानमंत्री जायत सावन हे चौथे विस्वासमत. तांच्या सरकाराचो तेको जानेवारी 2023 सावन 268 वेल्यान 157 पावला. सरकार उरतले जाल्यार तांकां कमीत कमी 138 खासदारांचे बळगे जाय. राजस्थान, पंजाब, हरयाणा आणि दिल्लीत 21 मे मेरेन कालोराचे खर ल्हार पातळपाचो अदमास भारतीय हवामान खात्यान उक्तायला. तशेंच उदेंते आणि मध्य भारतात हे 2 दीस कालोराचे ल्हाराची परिस्थिती आसतली असो हवामान खात्याचो अदमास आसा. हो म्हयनो सोंपता म्हळ्यार मान्सून केरळात पावतलो. भारताच्या दक्षिणी वाठारात या म्हयन्याच्या 23 तारखे मेरेन मोठ्या प्रमाणात पाऊस पडपाचो अदमास आसा. तामिळनाडू, पुडुचेरी, कराईकल, केरळ, आंध्र प्रदेशाची दर्यादेग, रायलसीमा आणि कर्नाटकात मंगळार मेरेन दाट पाऊस पडपाचो अदमास हवामान खात्यान उक्तायला. केरळात 20 आणि 21 मे दाट उटंगराची शक्यता असा असे हवामान खात्यान अदमासात म्हळा. गोयात वर्सुकी जावपी आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाच्या आणि अंदूच्या 55व्या इफ्फीच्या पोस्टराचे फ्रान्सातल्या 77व्या कान महोत्सवात भारत पॅव्हिलियनात अनावरण केले. 20 ते 28 नोव्हेंबर मजगती गोयात इफ्फी महोत्सव जातलो. फ्रान्सात चालू आशिल्ल्या नामनेच्या कान चित्रपट महोत्सवात भारत पर्वाचे दर्शन घडट. भारत पर्व या महोत्सवाचे मोठे आकर्षण ठरला. भारताची संस्कृती, खाद्य संस्कृती आणि सिनेमाचे दर्शन घडोवपी फ्रेंच रिव्हेराचेर सांजे जाल्ले ह्या सुवाळ्याक सुमार 250 प्रतिनिधी हाजीर आशिल्ले. एनएफडीसी आणि फिक्कीन माहिती आणि प्रसारण मंत्रालयाच्या जोड पालवान हो सुवाळो झालो. फ्रान्सात चालू आशिल्लो हो 77व कान चित्रपट महोत्सव 10 दीस चलतलो. आयपीएल क्रिकेट सर्तीत काल राती मुंबईच्या वानखेडे स्टेडियमाचेर जाल्ल्या खेळात लखनौ सुपर जायंट्स पंगडान मुंबई इंडियन्स पंगडाचेर 18 धावण्यांनी जैत जोडले. लखनौ पंगडान मुंबई इंडियन्साक जैता खातीर 215 धावण्यांचे मोख दिल्ले, पूण मुंबई पंगडाक निर्धारित 20 षटकात फकत 196 धावण्योच करप शक्य जाले. आयज बेंगलोरच्या एम चिन्नस्वामी स्टेडियमाचेर सांजे 7:30 रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर आणि चेन्नय सुपर किंग्स पंगडामदी खेळ जातलो. आणि आता खबर सबूच्या पहिली परतून एक फावट मुखेल खबरो. लोकसभेच्या 5व्या पावण्यावेलो प्रचार आयज सोपतलो. 6व्या 7व्या पावण्यार प्रचाराक नेट. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आयज दिल्लीत फोडटले प्रचाराचो नाल. राहुल गांधी हांची सभा. एनडीए आघाडी लोकसभा वेंचणुकेत विक्रमी सुवातो जिखतली प्रधानमंत्र्यांनी मुंबई प्रचारसभेत उक्तायलो विस्वास. लोकसभेच्या 7व्या पावण्यार उमेदवारी फाटी घेवपाची मुजत काल सोपली. उमेदवार निश्चित. हमासांनी अपहरण केल्ल्या 3 इस्रायली नागरिकांच्या कुडी इस्रायली सुरक्षा दळांनी गाझापट्टीतल्या कारवायेत घेतल्यो. ताब्यात दक्षिणी वाठारात 23 मे मेरेन मोठ्या उटंगराचो हवामान खात्याचो अदमास. केरळात 20-21 मे दाट उटंगराची शक्यता. हो म्हयनो सोंपता म्हळ्यार मान्सून केरळात. आणि आयपीएल क्रिकेट सर्तीत काल जाल्ल्या खेळात लखनौ सुपर जायंट्स पंगडान मुंबई इंडियन्स पंगडाचेर 18 धावण्यांनी जैत जोडले. आणि इतल्यान ह्यो राष्ट्रीय खबरो सोपल्यो.